म्हणजे प्रादेशिक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या सव्या पावण्या खातीरचो प्रचार आज सोंपता. ह्या पावण्यान शेनवारा मतदान जातलें. अस्तंत बंगाल सरकारान 2010 उपरांत जारी केल्ली हेर मागास वर्ग प्रमाणपत्रां कलकत्ता उच्च न्यायालयान काल रद्द केल्यान. भगवान बुद्ध हांची जयंती बुद्ध पूर्णिमा देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी मनयतात. ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक हांणी निर्धारित वेळा आदीच 4 जुलयाक संसदीय वेंचणूक घेवपाची घोषणा केल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि राजस्थान रॉयल्स हांचे मदीं जाल्ल्या एलिमिनेटेड मॅचीन रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूचो पराभव झालो. आता पुराय खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या सव्या पावण्या खातीरचो प्रचार आज सोंपता. 8 राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या 58 मतदारसंघांनी या पावण्यान शेनवारा 25 मायाक मतदान जातले. हातून बिहारांतले 8 मतदारसंघ, हरियाणातले 10, जम्मू काश्मीरांतले 1 मतदारसंघ, झारखंडातले 4, दिल्लींतले सगळे 7 मतदारसंघ, ओडिशातले 6, उत्तर प्रदेशातले 14 आणि अस्तंत बंगालातल्या 8 मतदारसंघांचा आसपाव असा. या 58 लोकसभा मतदारसंघांत 889 उमेदवार वेंचणूक रिंगणांत आसात. मतदान सकाळी 7 वरांचेर सुरू जातले आनी सांजवेळा 6 वरांचेर सोंपतले. प्रधानमंत्री भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आज पंजाबातल्या पटियाला शारांत भौशीक बसकेत उलोवप करतले. पोलो मैदानाचेर जावपाशिल्ले या रॅली खातीर चोख सुरक्षा व्यवस्था केल्या. प्रधानमंत्र्यांचे भेटी संबंधी थळाव्या लोकां मदीं खूप उत्साह आसा अशें पटियालांतले भाजप उमेदवार प्रीत कौर हांणी सांगला. दिल्लींतल्या सगळ्या 7 लोकसभा मतदारसंघा खातीरची प्रचार मोहीम आज सोंपतली. रोड शो, भौशीक बसका वरवी आणि घराघरांनी वचून प्रचार करून मतदारांक आकर्षित करपा खातीर राजकीय पक्ष पुराय यत्न करतात. राष्ट्रीय राजधानीन शेनवारा लोकसभा वेंचणुकेच्या 6व्या टप्प्यान मतदान जातले. आज भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसीचे जायते नामनेचे फुडारी आणि स्टार प्रचारक मतदारांक आकर्षित करपा खातीर प्रचाराच्या निमाण्या दिसा प्रचार करतले. भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, पियुष गोयल आणि स्मृती इराणी आणि उत्तराखंड आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भौशीक बसका आणि रोड शो करतले. काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी मंगलपुरी आणि सीमापुरी भौशीक बसकेत उलोवप करतले. तसेच आपाचे वरिष्ठ फुडारी पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनांत रोड शो करतले. ओडिशात सार्वत्रिक वेंचणुकेच्या 6व्या पावण्यान 6 लोकसभा आणि 42 विधानसभा मतदारसंघांनी जावपाशिल्ल्या वेंचणुके खातीरची प्रचार मोहीम आज सांजवेळा सोंपतली. या महिन्याच्या 25 तारखेक वेंचणुकेच्या या पावण्यान संबलपूर, केवनझाड, ढेंकनाल, पुरी, भुवनेश्वर आणि कटक लोकसभा मतदारसंघांनी आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात येवपी सगळ्या विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले. बिहारात लोकसभा वेंचणुकेच्या 6व्या पावण्यान मतदान जावपाशिल्ल्या मतदारसंघांतल्या मतदारांक आकर्षित करपा खातीर एनडीए आणि महायुती आणि हेर पक्षांचे फुडारी अखेरचे सगळे यत्न करतात. लोकसभा वेंचणुकेच्या 7व्या टप्प्या खातीर साबार फुडारी आणि स्टार प्रचारक प्रचार करतात. भाजपचे वरिष्ठ फुडारी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज पूर्वी चंपारण आणि पश्चिमी चंपारण लोकसभा मतदारसंघांतल्या अरेराज आणि सुगौली हंगा भौशीक बसका घेतले. बसपा अध्यक्ष मायावती आज बिहारात आपली पहिली भौशीक बसका घेतली. आरजेडी फुडारी तेजस्वी प्रसाद यादव वैशाली, उदयन चंपारण, गोपाळगंज आणि अस्तंत चंपारण या संसदीय मतदारसंघांनी वेंचणुकेच्या रॅलींत उलोवप करतले. दक्षिण दिल्ली संसदीय मतदारसंघातल्या द्वारका हंगा काल प्रधानमंत्री भाजपचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी भौशीक बसकेत उलोवप केले. स्वातंत्र्य उपरांत पहिलेच खेप भारतातल्या लोकांक काँग्रेस मॉडल आणि भाजप मॉडलांत फरक दिसला असे मोदी हांणी या वेळार उलयतना सांगले. काँग्रेसीन 60 वर्सां भारताच्या क्षमतेचेर अन्याय केला असो आरोप तांणी या वेळार केलो. हरियाणात शेनवारा सगळ्या 10 लोकसभा मतदारसंघांनी एकाच टप्प्यात मतदान जातले. महेंद्रगड भिवानी संसदीय मतदारसंघातल्या चरकी दादरी हांगा काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांणी काल रॅलींत उलोवप केले. अग्निवीर येवजणेच्या मुद्द्याचेर ताणी एनडीए सरकारचेर खर टिका केली. काँग्रेस पक्षाच्यो स्टार प्रचारक प्रियंका गांधी वाड्रा हांणी झारखंडात गोड्डा हांगा न्याय संकल्प रॅलींत उलोवप केले. म्हारगाय आनी बेरोजगारी हे लोकांसमोरचे सगळ्यांत मोठे प्रश्न आसा असे ताणी या वेळार उलयतना म्हळे. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेला ऐकतात. अस्तंत बंगाल सरकारान 2010 उपरांत जारी केली हेर मागास वर्ग प्रमाणपत्रा कलकत्ता उच्च न्यायालयान काल रद्द केल्या. न्यायमूर्ती तपोव्रता चक्रवर्ती आणि न्यायमूर्ती राजशेखर मंता यांच्या विभागीय खंडपीठान काल हो आदेश दिलो. या निकालावरवी 5,00,000 ओबीसी प्रमाणपत्रा रद्द झाल्यात. तसेच हे प्रमाणपत्र वापरिल्यांचेर या आदेशाचा परिणाम जावचो ना असे न्यायालयान स्पष्ट केला. आता रद्द झाले ओबीसी प्रमाणपत्रांचा उपयोग करून सरकारी नोकऱ्या खातीर अर्ज करपाक मेळना. राज्य सरकारान प्रमाणपत्रां दितना योग्य आणि स्थापित कायद्यांचे पालन करू ना असे निरीक्षण खंडपीठान नोंद केला. आज बुद्ध पूर्णिमा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी बुद्ध पूर्णिमा निमतान देशवासियांक परबी दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या संदेशान म्हळा, भगवान बुद्धांनी सत्य अहिंसा एकतेचो आणि मानवतेचेर आणि सगळ्या सजीवांचे प्रेम करपाचो उपदेश केला. त्यांची सहिष्णुता, आत्मजागृती आणि उत्तम आचरणाची शिकवण दरेकल्याक मानवतेची सेवा करपाक प्रेरित करता. उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी आपल्या संदेशान म्हळा, भगवान गौतम बुद्धांची शिकवण नैतिक आचरण, मनाची शिस्त आणि ज्ञान या मूलतत्वांचे निष्ठा आशिल्ले जीवन जगपा खातीर एक परिवर्तनकारी मार्ग दर्शवता. त्यांची चार महान सत्य आणि अष्टांग मार्गाची शिकवण आमका करुणा आणि अहिंसेच्या मार्गान वचपा खातीर मार्गदर्शन करतात. ब्रिटनचे प्रधानमंत्री रिशी सुनक हांणी निर्धारित वेळा आदी 4 जुलयाक संसदीय वेंचणूक घेवपाची घोषणा केल्या. तांणी ही घोषणा आपल्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालया भायर केली आणि ब्रिटना खातीर फुडार निवडपाची हीच वेळ असे त्यांनी या वेळार उलयताना सांगले. हाऊस ऑफ कॉमन्सान 650 वांगडी असत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान हांणी भारताची सायबर संरक्षण क्षमता घटमूट करपाच्या गरजेचेर भर दिला. जनरल चौहान हांणी काल नवी दिल्लीन सायबर सुरक्षा सराव 2024 या विषयाचेर जाल्ल्या कार्यावळीत वांटो घेतलो. कार्यावळी वेळार तांणी सायबर क्षेत्रांतल्या सगळ्या भागधारकांमदी एकात्मतेचेर भर दिलो आणि भविष्यातल्या सायबर धोक्यांक तोंड दिवपा खातीर सहकार्याचे वातावरण वाढोवपा खातीर केल्ल्या उपक्रमाची तोखणाय केली. संरक्षण मंत्रालयाप्रमाण 20 ते 24 मे 2024 या कालावधीत संरक्षण सायबर एजन्सी वरवी व्यापक सायबर संरक्षण सराव घडवून हाडटा. 2023-24 आर्थिक वर्षा खातीर 2,10,874 कोटी रुपया अतिरिक्त निधी केंद्र सरकाराक हस्तांतरित करपाक रिझर्व्ह बँकेन मान्यताय दिल्या. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचे काल मुंबईत झाले 608 बसकेन हो निर्णय घेतलो. अर्थव्यवस्था घटमूट आणि लवचिक आशिल्ल्यान वित्तीय वर्ष 2023-24 खातीर आकस्मिक जोखीम बफर CRB 5.0% वाढवपाचो निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हांच्या अध्यक्षतेखाला बोर्डान घेतलो. देशांतल्या उत्तर आणि मध्यवर्ती राज्यांनी फुडले काय दीस कालोर जावपाचो अदमास असा. भारतीय वेधशाळेन राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीन फुडले 3-4 दीस रेड अलर्ट जाहीर केला. विदर्भ आणि महाराष्ट्रांतही फुडले 3-4 दीस खर कालोराची शक्यताय असा. इतले मजगती आज तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल हंगा घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता असा. आयपीएल क्रिकेट सर्तीन रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू आणि राजस्थान रॉयल्स हांच्या मदीं जाल्ल्या एलिमिनेटर मॅचीन रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूचो पराभव झालो. काल राती अहमदाबाद आणि नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर राजस्थान रॉयल्सान 4 विकेटींनी जैत मेळिले. आरसीबीन 20 ओव्हरींनी 8 विकेटी बाद 172 धावण्यो केल्यो. 173 धावण्याच्या लक्ष्याचा फाटलाव करपी राजस्थान रॉयल्सान 19 ओव्हरींनी 6 विकेटी बाद 174 धावण्यो केल्यो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या 14व्या पावण्या खातीरचो प्रचार आज सोंपता. ह्या पावण्यान शेनवारा मतदान जातले. अस्तंत बंगाल सरकारान 2010 उपरांत जारी केल्ली हेर मागास वर्ग प्रमाणपत्रा कॅलकत्ता उच्च न्यायालयान काल रद्द केल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू आणि राजस्थान रॉयल्स हांच्या मदीं जाल्ल्या एलिमिनेटर मॅचीन रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूचो पराभव झालो. इतल्यान ह्यो राष्ट्र खबरो सोपल्यो.